नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. 16व्या रोजगार मेळाव्याचं उद्या देशभरात आयोजन. 51,000 अधिक युवकांना उद्या पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचं वितरण. राज्यभरातल्या 3,367 धार्मिक स्थळांवरचे भोंगे हटवले. भोंगेमुक्त मुंबईची मुख्यमंत्र्यांची घोषणा. विधानसभेनं संमत केलेलं महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेतही संमत. महानगरपालिका निवडणुकांसाठी इतर तयारीसह ईव्हीएम सज्ज ठेवण्याचे निवडणूक आयुक्तांचे निर्देश. आणि छत्रपती संभाजीनगर विभागात 30 सप्टेंबरपर्यंत 1 विद्यार्थी 1 वृक्ष उपक्रम. आता सविस्तर बातम्या. विविध सरकारी विभागात नव्यानं नियुक्त झालेल्या 51,000 अधिक युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या दूरदृश्य प्रणालीद्वारे नियुक्तीपत्रांचं वितरण केलं जाणार आहे. हा 16वा रोजगार मेळावा असून राज्यात नागपूर आणि मुंबईसह देशभरात 47 ठिकाणी हा मेळावा आयोजित केला जाणार आहे. रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य, कुटुंब कल्याण, कामगार, रोजगार आणि टपाल विभागासह अन्य विभागांमध्ये या नियुक्त्या करण्यात येत आहेत. गेल्या 15 रोजगार मेळाव्यांद्वारे आजवर 10,00,000 अधिक नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली आहेत. राज्यभरातल्या 3,367 धार्मिक स्थळांवरचे भोंगे आतापर्यंत हटवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. एका लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. हटवलेले भोंगे पुन्हा लावण्यात आले तर संबंधित पोलीस ठाण्यातल्या प्रभारी अधिकाऱ्याला जबाबदार धरलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
आतापर्यंत 3,367 धार्मिक स्थळांवरचे भोंगे आपण हटवलेले आहेत. मुंबईमध्ये 1,608 धार्मिक स्थळांवरचे भोंगे आपण हटवले आहेत, ज्यामध्ये 1,149 मशिदी आहेत, 48 मंदिरं आहेत, 10 चर्च आहेत, 4 गुरुद्वारा आहेत आणि 147 इतर अशा प्रकारच्या एस्टॅब्लिशमेंट आहेत. आता या क्षणी मुंबईतल्या एकाही धार्मिक स्थळावर भोंगा नाही. त्याचप्रमाणे राज्यामध्ये 1,759 धार्मिक स्थळांवरचे भोंगे हे आपण हटवलेले आहेत. या संदर्भातचा कम्प्लायन्सचा अहवाल माननीय उच्च न्यायालयाला आपण दाखल केलेला आहे. आता ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत तो भोंगा लागेल त्या पोलीस स्टेशनचा जो इन्चार्ज असेल त्याच्यावर याची जबाबदारी असेल, त्याला जबाबदार धरलं जाईल.
शिर्डी आणि पंढरपूरच्या धर्तीवर शनी शिंगणापूर देवस्थानात मंदिर समिती स्थापन करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. शनी शिंगणापूर देवस्थानचे बनावट एप्स तयार करून पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी सायबर खात्याच्या पोलीस उपमहानिरीक्षकांच्या देखरेखीखाली चौकशीचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. शेतमालाची ने आण सुलभ करण्यासाठी पुढच्या 5 वर्षात राज्यातील सगळे शेतरस्ते मजबूत करणार असून यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. ते म्हणाले,
मी या सभागृहामध्ये असं जाहीर करतो की याची समग्र योजना तयार करण्याकरता चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आम्ही तयार करू. 1 महिन्यामध्ये या समितीने आपला अहवाल त्या ठिकाणी द्यावा. लेखाशीर्ष आवश्यक असेल तर डिसेंबरच्या अधिवेशनापर्यंत ते लेखाशीर्ष तयार करण्याचा आपण प्रयत्न करू. या समितीने पुढच्या 5 वर्षांमध्ये राज्यातले सगळे पाणंद रस्ते हे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची आवाजाही करता येईल या दृष्टीनं मजबूत करणे याकरता उपाययोजना सुचवावी आणि 1 महिन्यात त्याचा अहवाल शासनाला सादर करावा.
धुळे, सोलापूर तसंच कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या रस्ता अपघात मृत्यू प्रकरणी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी लक्षवेधी सूचना मांडली. गेल्या 2 वर्षात या महामार्गांवर 500 अधिक अपघाती मृत्यू झाल्याकडे पंडित यांनी लक्ष वेधलं. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी यावर उत्तर देताना या रस्त्याच्या दुरुस्तीची कामं सुरू असून अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती निर्धारित वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईचा इशारा दिला. आवश्यकता भासल्यास अशा कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकलं जाईल असं भोसले यांनी सांगितलं. आमदार सुरेश धस, आमदार अमित देशमुख आदींनी या लक्षवेधीच्या चर्चेत सहभाग घेतला. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आज विधान परिषदेत आवाजी मतदानानं संमत झालं. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हे विधेयक सदनात सादर केलं. महाविकास आघाडीनं या विधेयकाला विरोध दर्शवत सभात्याग केला. विधेयकाला असहमती दर्शवणारं पत्र महाविकास आघाडीनं सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्याकडे सादर केलं. विकासात्मक धोरणावर राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. विरोधी पक्षानं आणलेल्या नियम 260 प्रस्तावावर दानवे बोलत होते. मराठवाडा वॉटर ग्रीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रलंबित औद्योगिक वसाहती यासह अनेक मुद्द्यांवर सरकार अपयशी ठरल्याची टीका दानवे यांनी केली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी पूर्वतयारी करून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र सज्ज ठेवण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. आगामी निवडणुकांच्या प्राथमिक तयारीसंदर्भात विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांची आज दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठक झाली, त्यावेळी वाघमारे बोलत होते. राज्यातील सर्व 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तयारीबाबत आतापासूनच दक्ष राहण्याचे निर्देश देत आवश्यक बाबींसह उपलब्ध मनुष्यबळाची आपल्या स्तरावरील उपलब्धता लक्षात घ्यावी अशी सूचना वाघमारे यांनी दिली. ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्य, सुरक्षा आणि सामाजिक संरक्षणाच्या समस्या तातडीनं मार्गी लावाव्यात असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. आज विधानभवनात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीला आरोग्य संचालक डॉ विजय कंदेवाड तसंच बीड आणि लातूरचे आरोग्य अधिकारी उपस्थित होते. ऊसतोड कामगार महिलांचं आरोग्य, विशेषतः गर्भाशय काढण्याच्या वाढत्या घटनांबाबत डॉ गोऱ्हे यांनी चिंता व्यक्त केली. यासंदर्भात जनजागृतीवर भर द्यावा तसंच सर्व विभागांनी एकत्र येऊन या कार्यवाहीला गती देण्याचं आवाहन त्यांनी केलं. राज्यभरातील शिक्षकांच्या निवृत्ती वेतन योजनेत सुधारणा करण्यासंदर्भात राज्य शासन लवकरच सकारात्मक निर्णय घेईल अशी माहिती उद्योगमंत्री डॉ उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिली. सदस्य सुधाकर अडवाले यांच्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. लातूर महानगरपालिकेनं उन्हाळ्याच्या दिवसात केलेल्या दूषित पाणी पुरवठ्याच्या संदर्भात आमदार अमित देशमुख यांनी आज विधानसभेत स्थगन प्रस्ताव दिला. या प्रकरणी निष्काळजीपणा दाखवणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्यावर किंवा कर्मचाऱ्यावर अद्याप कसलीही कारवाई झालेली नाही, याकडे देशमुख यांनी या माध्यमातून लक्ष वेधलं होतं. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड इथं केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 148 पोलिसांचा दीक्षांत समारंभ आज पार पडला. 4 महिन्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर हे 148 पोलीस आता देशातील वेगवेगळ्या भागात सेवेसाठी सज्ज आहेत. उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना पारितोषिकं प्रदान करण्यात आली. यावेळी चित्तथरारक प्रात्यक्षिकांचं सादरीकरण करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर विभागात एक विद्यार्थी एक वृक्ष उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे. पर्यावरण समृद्ध करण्यासाठी नियोजन आणि सहभाग नोंदवण्याचे आवाहन देखील विभागीय आयुक्त यांनी यावेळी केलं आहे. 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबवल्या जात असलेल्या या उपक्रमासाठी सामाजिक वनीकरण आणि वन विभागाच्या वतीनं 1 ते 12 तसंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध प्रकारची रोपं मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेचे भगवंत देशमुख कुटुंबियांनी प्रायोजित केलेले 4 पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर इथले कवी रवी कोरडे यांच्या भुंड्या डोंगराचे दिवस या काव्यसंग्रहाला कुसुमताई देशमुख काव्य पुरस्कार, श्रीरामपूर इथले जगदीश पवार यांना कुमार देशमुख नाट्य पुरस्कार, नाशिक इथल्या सार्वजनिक वाचनालयाला संध्या देशमुख मुळे उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार, तर सोलापूर इथले समीर गायकवाड यांच्या गवाक्ष या ललित लेखसंग्रहाला भगवंत देशमुख विशेष वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला. तेंडुलकर अँडरसन कसोटी क्रिकेट मालिकेत लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या 3 कसोटीत आज 2 दिवशी यजमान संघानं उपहारापर्यंत 7 बाद 353 धावा केल्या आहेत. शतकी खेळी करणाऱ्या जो रूटसह इंग्लंडच्या 4 फलंदाजांना जसप्रीत बुमराहनं बाद केलं, नितीशकुमार रेड्डीनं 2 तर रवींद्र जडेजानं 1 बळी घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात दरड कोसळल्यानं महाबळेश्वर पोलादपूर मार्ग 5 दिवस वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतची सूचना जारी केली आहे. हवामान. मध्य महाराष्ट्राचा घाट भाग तसंच मराठवाड्यात पुढच्या 24 तासात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विभागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 16 रोजगार मेळाव्याचं उद्या देशभरात आयोजन. 51,000 अधिक युवकांना उद्या पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वितरण. राज्यभरातल्या 3,367 धार्मिक स्थळांवरचे भोंगे हटवले. भोंगेमुक्त मुंबईची मुख्यमंत्र्यांची घोषणा. विधानसभेनं संमत केलेलं महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेतही संमत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 वाजून 10 मिनिटांनी. नमस्कार.